हरि है। ओम सद्गुरु स्वामी माता माता स्वामी मातृनाथ गोट प्रसारक मंडळाचा हा 38वा वर्धापन दिन उत्सव आहे। सद्भक्त दादा जोशी स्वामीजींकडे जायला लागले ते 1976 मध्ये आणि त्याच्या पाठोपाठ कामाते देखील स्वामीजींकडे जायला लागले। त्यानंतर त्यांनी यथावकाश इथं केंद्र सुरू केलं 1979 साली। इथं केंद्र सुरू झालं तरी देखील दादा जोशी हीच एक संस्था होती। तुम्हाला त्यांना जुने साधक आहेत आणि श्यामाताई पेंडसे ह्या एक संस्थाच होत्या, त्यामुळं त्या स्वामीजींकडे जायला लागल्या तेव्हाच हे केंद्र सुरू झालं। म्हणून 1976 साली हे केंद्र सुरू झालं आणि हा 38वा वर्धापन दिन उत्सव या केंद्राचा आपण साजरा करतो आहोत। आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामध्ये पती आणि पत्नी ननंद आणि भावजय तसं मैत्रिणी मैत्रिणी पती आणि पत्नी या कार्यक्रमाच्या वेळेला संजय पांडे आणि राणीनी वर्षांनी खरोखरच ज्या सामंजस्याने रोज भांडत असताना ते काय म्हणत असे किंवा सतत वाद होतात असं ते म्हणतात, पण ते वाद हे परमार्थाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर विरून जातात असं ते म्हणाले। आणि भगवंतांनी काही नाती अद्भुत निर्माण केली, त्याच्यातलं ननंद आणि भावजय हे नातं आहे। अजून एक नातं आहे सासू आणि सून। पण या सगळ्या पातळ्यांवर इथं या नागपूर केंद्रामध्ये कशा प्रकारे केंद्रामुळे एक सौहार्द निर्माण झालं हे अंकाताईंनाच्या परिणामकारकतेने मांडायचं होतं। मैत्रिणी देखील तर ते खरोखरच साधलं असं मला वाटत। अजून एक कार्यक्रम होता मला माहितीये, तो म्हणजे बहिणी बहिणी असा होता, पण तो आपण यथावकाश एका योग्य वेळेला ऐकू। तोही खूप चांगला होता, प्रत्यक्षात मला ऐकायला मिळालेला नाहीये आणि आपल्या कोणालाच तो ऐकायला मिळाला नाही, पण माझ्या उपस्थितीत कधीतरी तो कार्यक्रम तुम्ही करा। सद्भक्त सचिनी खूप परिणामकारक रीतीने स्वामीजी काय बोलत होते, कसे परमार्थाचा उपदेश करत होते, त्यांची कळकळ तळमळ कशी होती। आणि मुख्य मला आवडलं ते म्हणजे एक्सक्लुझिव्हली स्वामीजींकरता आम्ही पुण्यात जात होतो असं ते म्हणाले। खरंच स्वामीजी देखील कधी कधी म्हणायचे की लग्नाकरता आलोय, पारशाकरता आलोय आणि आज संध्याकाळी जायचं म्हणून दुपारी तुमच्या घरी येऊ का, त्यांची झोपायची वेळ असायची। पण अशी एक्सक्लुझिव्हली जाणारी जी मंडळी आहे तर त्याचं स्वामीजींना देखील एक खरंच आकर्षण होतं बघा सचिन। हा नागपूर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ नागपूर केंद्राचा 38वा वर्धापन दिन उत्सव त्याच हे त्या उत्सवातलं देखील हा शेवटचा कार्यक्रम म्हणजे माझं बोर्ड प्रवचन किंवा आता या 5 दिवसापुरतं जर बोलायचं झालं तर स्वामीजींच्या चरित्राविषयीचं माझं स्तवन गुणगान सकाळी 1971 मार्च मध्ये स्वामीजी आबासाहेब पटवर्धनांबरोबर पावसला गेलेले होते हे तुम्हाला सांगितलं आणि तिथं मी थांबलो. आबासाहेब हे वेदांती होते, शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी बाळासाहेबांना स्वामी माधवनाथांना अंगणामध्ये एक प्रश्न विचारला. ते बाळासाहेबांना असं म्हणाले की ध्यानात जो आनंद होतो त्याचं स्वरूप काय, तो सवृत्तिक असतो का निर्वृत्तिक असतो. तेव्हा स्वामीजी असं त्यांना सांगायला लागले की मन आणि पवन म्हणजे अंतर्श्वास अंतर्पवन यांची गाठ घालून चिदाकाशाच्या दिशेने ते नेले की चिदाकाशामध्ये मनाचं पमन होतं. मनाचं पमन झाल्यानंतर वृत्ती शून्य दशा प्राप्त होते. मनरूप पडदाच फाटतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मनरूप पडदाच फाटून गेल्यामुळं ध्यानात होणारा जो आनंद आहे तो वृत्तींचा आनंद असणं शक्यच नाही, कारण तिथं वृत्ती निघूनच गेलेल्या असतात. पण तो वृत्तींचा आनंद नाही, तो सवृत्तिक आनंद नाही, तसा तो निर्वृत्तिक आनंद देखील नाही, कारण निर्वृत्ती केवळ शून्यता असते. तो आनंद स्वरूपाचा आनंद असतो, तो आनंद निव्वळ आनंद असं त्याचं स्वरूप असतं. तेव्हा आबासाहेब म्हणाले की मग तो कळतो कोणाला. तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले की तो ज्याला जो ध्याता आहे त्याला आपला आपणच कळतो. आणि त्यांनी एक ओवी सांगितली, अगा सूर्योदय झालिया सूर्ये सूर्येची पहावा धनंजया तैसा माते जाणावया मी जी हेतू. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्याच प्रकाशात तो जसा समजतो आणि बॅटरी कंदील घेऊन जायला लागत नाही की कुठं सूर्य उगवलाय, तसं आत्म्याच्या प्रकाशातच आत्मदर्शन झाल्याचं आत्मसमाधान झाल्याचं साधकाला समजतं. ही चर्चा सकाळी झाली. दुपारी 3:30 आबासाहेबांना आणि बाळासाहेबांना दोघांनाही स्वरूपानंदांच्या दर्शनाला जायचं होतं. दर्शनाला गेल्यानंतर स्वरूपानंद असं म्हणाले की तुमची चर्चा मी ऐकली. खरं म्हणजे अंगणात हलक्या आवाजात चाललेली चर्चा स्वरूपानंदांना ऐकायला गेलेली होती. आणि ते असं म्हणाले आबासाहेबांना की बाळासाहेब म्हणतात ते बरोबरच आहे. आणि त्यांनी 1-2 ओव्या सांगितल्या. स्वरूपानंद म्हणाले, परी ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नाही तेथ विसरीचे भोगीतेपणही. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखेसी ते मिठी गाठेपणे. असं ते म्हणाले आणि त्यांनी आबासाहेबांना प्रसाद दिला. आणि बाळासाहेबांना ते नंतर ही दुसरी ओबी सांगते झाली. भोगी म्हणजे त्या भोगामध्ये परब्रह्माच्या म्हणजे जीव आणि परमात्म्याच्या एकरूपतेच्या या भोगामध्ये अशी एक अवस्था निर्माण होते की त्यावेळेला अहंकाराचा पडदाच नाहीसा होतो. आणि मग खरं सुख त्या सुखाशी साधकाची घट्ट मिठीच पडते. तेव्हा बाळासाहेब स्वामीजींना असं म्हणाले की आपल्या कृपेनी मी याचा काही बाह्य अनुभव घेतो आहे. असं म्हटल्यानंतर स्वरूपानंद फार प्रसन्न झाले. ते म्हणाले की झालं तर मग आणखी काही नको. ध्यानाची अंतरंग स्थिती बाळासाहेब भोगायला लागलेले आहेत हे आबासाहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या संवादावरून स्वरूपानंदांना समजलं आणि स्वरूपानंदांनी त्या स्थितीचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा बाळासाहेबांनी देखील मला काही बाही याचा अनुभव आहे असं सांगितल्यामुळं स्वरूपानंदांना अतिशय समाधान मिळालं. त्याच्या पुढच्याच दिवशी आबासाहेब आणि बाळासाहेब असे दोघेही परत स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेले तेव्हा रामकृष्णांनी रामकृष्णांचं चरित्र घेऊन स्वरूपानंदांनी कोणतंही पान उघडून वाचा असं बाळासाहेबांना सांगितलं. त्याच्यात असा मजकूर होता की जो संन्यासी आहे तो साधना करून परमेश्वर मिळवेल तर काही विशेष नाही. तो मिळवेल यात काय संशय. पण संसार करून जो साधना करतो सद्गुरु कृपा संपादन करतो तो खरा धन्य असं रामकृष्णांचं वचन वाचल्यावर स्वामीजींनी बाळासाहेबांना आता पुढे असं सांगितलं आणि दोघांनाही प्रसाद दिला. बाहेर आल्यावर आबासाहेब पटवर्धन स्वामीजींना असं म्हणाले की मी इतका संन्यासी इतका त्यागी इतक्या संपत्तीचा त्याग केला सगळं जीवन मी अतिशय शुद्ध पवित्र असं जगलो. पण तुम्ही स्वामीजींना जास्त प्रिय दिसतात. संसारिक साधकांचं स्वामीजींना जास्त कौतुक आहे असं दिसतं. तसं तसंच म्हणाला प्रपंच करून परमार्थ करणारा असा एक आदर्श स्वरूपानंद खरंच शोधत होते आणि त्यांनी त्यांच्या तरुणपणी देखील आपण असं करावं अशी जिद्द बाळगलेली होती. पण त्यांना देहाच्या विकल स्थितीमुळं नंतर आलेल्या आजारपणामुळं संसार करता आला नाही. त्यांना बाळासाहेबांचं खरंच खूप कौतुक होतच. पण बाळासाहेब आबासाहेब पटवर्धनांना म्हणाले की अहो तसं नाही, मला पुस्तक वाचायला दिलं म्हणून अशा प्रकारचा उतार आला. जर तुम्हाला पुस्तक वाचायला दिलं असतं तर एखादा संन्यास धर्माचं कौतुक करणारा असा उतारा नक्की आला असता. बाळासाहेबांचं अमानित्व देखील त्याच्यातून लक्षात येतं. त्याच भेटीमध्ये पुण्याकडे निघताना स्वरूपानंदांनी निरोप पाठवून बाळासाहेब वाकड्यांना खोलीमध्ये बोलवलं. ते एकटे खोलीत गेले. बाळासाहेबांनी जोडलेले नमस्काराचे हात स्वरूपानंदांनी आपल्या दोन्ही हातात घेतले. गेल्या 2-3 वर्षांमध्ये स्वरूपानंदांच्या स्पर्शाचा प्रथम परिचय बाळासाहेबांना त्या निमित्ताने झाला. त्या स्पर्शाचा अतिशय सुखद अनुभव त्यांना आला. ते असं सांगत असत की मलया मेरू करपुसू येणे माने पशु पुरवारणे. मलयगिरीवरून आलेला वारा देखील एखाद वेळेला कठोर असेल असा त्यांचा स्पर्श होता असं ते स्वरूपानंदांच्या स्पर्शाबद्दल सांगत असत. मधले काही प्रसंग मी थोडेसे स्किप करून वगळून पुढे जाणार आहे. खरं म्हणजे हे प्रसंग त्यांच्या चरित्रात देखील आहेत पण प्रत्येक प्रसंगामुळं तसंही म्हटलं तर बाळासाहेब आणि स्वामी स्वरूपानंद यांची जवळी कशी दृढ होत गेली हे समजतं. त्यांच्या निरूपणाला 13 वर्ष पूर्ण झाली आणि स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळांनी एका साली त्याबद्दल एक उपक्रम राबवला, त्याच्यासाठी स्वरूपानंदांचे आशीर्वाद बाळासाहेबांनी मागितले, तेव्हा जीवू परमात्मा दोन्ही बैसबोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजनी, अर्जुना तोची योगी तोची भक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये, अशा प्रकारचे आशीर्वाद स्वरूपानंदांनी दिले आणि आशीर्वाद असं म्हणून आपली सही केलेली होती। अशा प्रकारे आता केव्हाना बाळासाहेबांबद्दल स्वरूपानंदांच्या मनामध्ये ते तसे अधिकारी आहेत अशी भावना अधिकाधिक दृढ होत होती। तुम्ही शांत झाला आहात, लोकांना शांत व्हायला सांगा, शिकवा असंही ते म्हणालेले होतेच। 1971 नोव्हेंबरच्या दरम्यान योगिनी ताडे जे सुमन ताडे त्यांना अनुग्रह होण्याच्या निमित्ताने बाळासाहेबांनी सरलाताई त्यांना घेऊन पावसला गेलेल्या होत्या, तेव्हा सरलाताईंनी सुमन ताड्यांचं इतकं कौतुक केलं त्या करत असलेल्या साधनेचं, तेव्हा स्वरूपानंद म्हणाले योगिनीला सुमनला पाहिलंस याला निर्वैर वृत्ती असं म्हणतात, आणि म्हणाले की बाळासाहेब आणि सरलाताईंचा हा जोडा म्हणजे वशिष्ठ अरुंधतींचा जोडा आहे। त्याच भेटीमध्ये परम पूजनीय गोळवलकर गुरुजी आणि स्वामी स्वरूपानंद यांची जी भेट झालेली होती त्या भेटीचं वर्णन करणारा दोन महापुरुषांची भेट म्हणून एक नासकरंदीकरांनी लिहिलेला लेख स्वरूपानंदांनी बाळासाहेबांकडे दिला आणि ते म्हणाले की तुम्ही वाचा आणि तुम्हाला कसा वाटतंय ते सांगा। शांतपणाने वाचून दुपारी स्वामीजींनी जेव्हा परत भेटीला बोलवलं तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले की लेख चांगला आहे, फक्त वाक्य थोडीशी मोठी वाटतात। तेव्हा स्वरूपानंद म्हणाले तुमच्या पद्धतीने छोटी वाक्य करून आणा। त्याच्यात एक फार बारकावा झाला, बाळासाहेबांकडून दुरुस्त केलेला सगळा लेख वाचून झाल्यावर त्याच्यात असं एक वाक्य होत की परम पूजनीय गोवलकर गुरुजींचा जन्म 1906 सालचा आणि स्वामी स्वरूपानंदांचा जन्म 1903 सालचा। या वाक्यापाशी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना जरा थांबायला सांगितलं आणि ते म्हणाले की या लेखामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करावा का। स्वामीजी असं सांगतात की सुरुवातीला मला काहीच समजलं नाही की असं स्वामी का म्हणत असतील, आणि मग लखन प्रकाश पडला की वयाने देखील आपण गुरुजींपेक्षा मोठे आहोत असं दर्शवायला स्वामी स्वरूपानंदांना नको वाटतंय। तेव्हा बाळासाहेब त्यांना असं म्हणाले की वयाने आपण मोठे दिसू नये असा कदाचित आपला प्रयत्न असं म्हणण्यामागं असेल, पण वस्तुस्थितीच तशी आहे, त्याला काय करणार। त्याच्यावर थोडं थांबले स्वरूपानंद आणि म्हणाले बरं तर मग आहे तसं राहू दे। एक प्रकारची सख्याची भूमिका आता त्यांची आणि स्वरूपानंदांची तयार होऊ लागलेली होती। दुसऱ्या दिवशी कार्तिक शुद्ध एकादशीला सोहम प्रक्रियेच्या मार्गदर्शनाची अनुमती स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना दिली। प्रथम दोघे जण ध्यानाला बसले, ध्यान झाल्यानंतर स्वरूपानंद असं म्हणाले की वायुमंडळ चिदाकाशात अत्यंत स्थिर करायचं आणि थांबू करायचं, श्वासोच्छ्वास त्या पोकळीमध्ये मनासह विलीन करायचा। बाळासाहेब असं म्हणाले की आपल्या कृतींनी याचा मला थोडाफार अनुभव आहे। त्याच्यावर स्वरूपानंद प्रसन्न झाले आणि समाधानाने आशीर्वाद असे शब्द उच्चारले। त्याच्यावर बाळासाहेब असं म्हणाले की अलीकडे काही साधक आपण माझ्याकडे पाठवता सोहम साधने विषयी प्रक्रियेविषयी त्यांच्या काही शंका असतात, त्यांना मी प्रक्रिया दाखवावी का? मी सोहमचं मार्गदर्शन म्हणजे प्रक्रिया दाखवून करावं असं तुम्हाला अपेक्षित आहे का? त्याच्यावर स्वामीजी म्हणाले की दाखवा, पण नुसत्या प्रक्रियेने इष्ट परिणाम साधेल का असं ते स्वतःशीच बोलले आणि थोडा विचार करून म्हणाले की तुम्ही असं करा, 2 वर्षांनंतर संप्रदायपूर्वक मंत्रच द्यायला लागा. याच कारण असं होतं की प्रक्रिया नुसती एकाने दुसऱ्याला सांगून ऐकणाऱ्याच्या ती सांगताना कितीही परफेक्ट असली तरी देखील ऐकणाऱ्याच्या मनामध्ये आपण अधिकारी अधिकारासकट ऐकतो आहोत कोणाच्या असा जर भाव नसेल तर इष्ट परिणाम कदाचित साधला जात नाही. त्यामुळे ते असं म्हणाले की 2 वर्ष झाली की तुम्ही संप्रदायपूर्वक मंत्रच द्यायला सुरुवात करा. आणि परत थोडेसे थांबले आणि म्हणाले की उद्यापासूनच योग्य वाटेल त्या साधकाला आपण मंत्र द्यायला सुरुवात करा. बाळासाहेब म्हणाले की आपण आवडतो म्हणाले आपण श्रीमंत इथं असताना माझ्यासारख्या दरिद्री जीवांनी कोणाला अनुग्रह द्यावे असं होणार नाही. मी अनुग्रहासाठी आपल्याकडेच लोकांना पाठवेल. त्यावर देखील स्वरूपानंद खूप प्रसन्न झाले. परत जाताना त्यांनी साधक उपदेश पुस्तिका म्हणून होती त्याच्या 100 प्रती बाळासाहेबांकडे दिल्या आणि म्हणाले की तुम्हाला योग्य वाटेल त्या साधकाला या द्याव्यात. नमस्कारानंतर आशीर्वाद देताना हे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी उठी कवडे काढी असं म्हणाले. बाळासाहेब त्यांना असं म्हणाले की माझ्यासारख्या साध्या संसारी साधकाला आपण केवढं मोठे पद देऊ केलं. असाच काळ जात होता. '1972 साली स्वामी स्वरूपानंद आणि बाळासाहेब दोघ सोहम भजनाला एके दिवशी बसलेले असताना बाळासाहेबांचे श्वास सहज वृद्धोगामी झाले. स्वरूपानंदांनी थोडा वेळ सोहम झाल्यानंतर ओंकाराचा उच्चार केला आणि ध्यानाला बसलेल्या बाळासाहेबांकडे ते कौतुकाने पाहत राहिले. बाळासाहेबही जागे झाले. तेव्हा बाळासाहेबांकडे पाहत स्वरूपानंद म्हणाले की ही जी निरालंब अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये जीवपणा अहम अहम अशा शुद्ध रूपाने स्फुरत असत, तो तिथंच परत मुरतो देखील. त्याच्याकडे साक्षीत्वाने पाहिला जमलं की तो जीवपणा आपोआप नष्ट होतो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की आपल्या कृपेने ही अवस्था ही थोडी बहुत अनुभवत असतो. स्वरूपानंद पाहत होते की आपला हा शिष्य कुठपर्यंत प्रगती करून गेलेला आहे. स्वरूपानंद त्याच्यावर हळुवारपणाने आशीर्वाद असं म्हणाले. म्हणजे 2 प्रसंग वगळून मी स्वरूपानंदाने त्यांना अनुग्रहाचे अधिकार दिले तो प्रसंग आपल्याला थोडक्यात सांगतो. 21 जुलै 1973 रोजी पावसला जायचं असं बाळासाहेबांनी ठरवलं. त्याच्या आधी स्वरूपानंदांचे 2 निरोप आलेले होते की सवड मिळताच येऊन जा बाळासाहेबांवरती येणार असं समजल्यावर आदल्या दिवशीच 20 जुलैला त्यांनी बाबा परांजपे गुरुजींना बोलवून घेतलं. 20 जुलैला भाऊराव देसाईंसमवेत म्हणजे पुण्याहूनच भाऊराव आणि बाळासाहेब वाकडे असं दोघेही पावसला गेले. 21 जुलैला सकाळी ते पोचले. रातराणींनी जात असत. आषाढी अमावस्या होती. त्या दिवशी स्वरूपानंदांचं दिवसभरात दर्शन झालं नाही. दारातूनच दर्शन झालं. संपूर्ण दिवसभर बाळासाहेब देखील आपल्या खोलीमध्ये अभंग चांदेव 65 या ग्रंथावर चिंतन मनन करत ध्यान करत असा त्यांनी वेळ व्यतीत केला. 22 जुलै 1973 त्या दिवशी श्रावण शुद्ध प्रतिपदा होती. स्वामीजी म्हणजे बाळासाहेब ध्यानाला बसलेले होते. ध्यानातून उठता उठता त्यांना समोर बाबा परांजपे गुरुजी येऊन बसलेले दिसले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की आपण मला जर निरोप दिला असता तर मी आलो असतो, आपण वर कशा करता. तेव्हा बाबा परांजपे म्हणाले की स्वरूपानंदांचा निरोप द्यायला आलेला आहे. स्वरूपानंदांनी आपल्याला बोलावलेलं आहे. तसं अर्ध्या तासानंतर जायचं असल्यामुळं बाळासाहेब असं म्हणाले की माझं सगळं आटोपलेलंच आहे, ध्यान झालेलं आहे, आता स्नान करायचं आणि खाली येतो. बाबा परांजपे म्हणाले की स्वामीजींचा एक निरोप द्यायला मी आलो. स्वरूपानंदांनी असं सांगितलेलं आहे की बाळासाहेबांना सांगा की ही भेट नेहमीसारखी नाही. गेली 25 वर्ष नाथ संप्रदाय मी सांभाळला, आता ही जबाबदारी मी बाळासाहेबांवर सोपवणार आहे असा तो निरोप होता. त्याच्यावर गडबडीने बाळासाहेब म्हणाले की मला हे झेपणार नाही, मला अनुग्रहाचे अधिकार त्यांनी दिलेले आहेत तेवढं पुढे आहे. मी संसारी मनुष्य, दुकानदारीचा व्याप आहे. त्याच्यावर स्वरूपानंदांनी बाबा परांजपेंना सांगितलेला अजून एक निरोप परांजपे गुरुजींनी सांगितला. ते म्हणाले की स्वामीजी असं म्हणाले की मी 3-4 वाक्ये उच्चारे, बाळासाहेबांनी त्यावर बोलायचं नाही, मी लिहून ठेवले, त्याचा केवळ स्वीकार करायचा असं बाळासाहेबांना सांगितलं. त्या दिवशी भाऊ देसाई बाबा परांजपे यांच्या हे खोलीत उपस्थित होते. स्वामीजींची प्रकृती अगदी क्षीण झालेली होती, म्हणजे पांघरुणाखाली कोणी आहे की नाही असं वाटावं इतके ते अशक्त झालेले होते. आवाज मात्र स्पष्ट आणि मोठा ऐकू येत होता. सगळी शक्ती बोलण्यासाठी म्हणून जरूर राखून त्यांनी ठेवलेली होती. त्याच्या आधी 3-4 दिवस आठवडाभर जवळपास स्वरूपानंद कोणाशी फार बोलले नव्हते. स्वरूपानंद असं म्हणाले की आजवर मी संप्रदायाची धुरा सांभाळली, आता ती तुम्ही सांभाळा, उपासना करा, आनंदात राहा, यथाशक्ती यथामती गुरु परंपरा पुढे चालवा, माझे पूर्ण आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेब असं म्हणतात की पांघरुणाखालून हात काढून तो गोरापान हात त्यांच्या बाहेर आला. एक लिफाफा त्यांनी बाळासाहेबांच्या हातात दिला आणि लिफाफा देताना स्वामी माधवनाथ अशा शब्दांचा उच्चार बाळासाहेबांनी ऐकला. त्याच्यात जो मजकूर आहे त्या मजकुरामध्ये त्यांनी बाळासाहेबांना तुम्ही इथून पुढे अनुग्रह देत राहावे, स्वामी स्वरूपानंद या नावापुढे श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री माधवनाथाय नमः असं म्हणून अनुग्रह द्यावे, गुरु परंपरेच्या नंतर असं नाव घालावं आणि अनुग्रह द्यावे असा एक प्रकारचा तो आदेशच होता. पुण्याहून पुण्याला बाळासाहेब परत आले. घरी सरलाबाईंनी आणि स्वामीजींचा सासूबाई त्यांच्या घरी राहत असत, सरलाबाईंच्या आई, त्यांनी त्यांचा औक्षण केलं. व्यक्ती म्हणून घरातल्या सगळ्यांना या प्रसंगाने अतिशय भरून आलेलं होतं. स्वामी स्वरूपानंदांचे एक मित्र काकासाहेब मुंबई यांनी ते प्रवचनाला येत असत. त्यांनी भागेश्वर निवासमध्ये रविवारी सकाळी पावस यात्रेचं वर्णन आपण सांगावं असं म्हणून एक विशेष कार्यक्रम स्वामीजींच्या घरी आयोजित केला श्रोतृवर्गाचा. बाळासाहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये काय घडलं हे काकासाहेब लिमयांनी सांगितलं आणि पाठोपाठ बाळासाहेबांनी या प्रसंगाचं वर्णन करून सांगितलं. तेव्हा काकासाहेब म्हणाले की मी स्वामीजींना पुण्यात उदय पावत असलेल्या या नवीन कार्याकडे लक्ष द्यावे असं पूर्वीच सांगितलेलं होतं. खरं म्हणजे त्यापूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं काकासाहेब म्हणाले. आणि ते असं म्हणाले की स्वामींचा निर्णय अचूकच असणार. मातृस्मृती ग्रंथालयामध्ये सोमवारी दासबोधाच्या प्रवचनाच्या पूर्वी प्रवचनाच्या वेळेला असाच एक कार्यक्रम श्रोत्यांनी घरी मांडला. त्याच्यामध्ये देखील पावसमध्ये कसा प्रसंग घडला त्याचं वर्णन बाळासाहेबांना करण्याची विनंती केली गेली. बाळासाहेबांनी ते सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त दुकानात ये जा करणारे सुरू जवळचे असे लोक होते. त्यांनी त्याच्यापैकी 5-7 मंडळींनी स्वरूपानंदांनी दिलेला हा कागद आपण पाहावा अशी इच्छा व्यक्त केली आणि जवळकीच्या संबंधामुळे स्वामीजींनी यापैकी काही 5-6 लोकांना तो कागद दाखवला. स्वामीजी त्याच्यानंतर आळंदीला गेले. आळंदीला समाधीवर तो कागद अर्पण करून ज्ञानेश्वर महाराजांच्या हातून आपण तो कागद घेतो आहोत अशा भावाने त्यांनी तो स्वीकारला. येताना त्यांचे एक संन्यासी गुरु बंधू ज्यांच्यामुळे ते पावसला गेलेले होते त्यांना मोठ्या प्रेमाने ही गोष्ट दाखवण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी ते गेले. पण काय घडलं कळायला मार्ग नाही. स्वामीजींनी आणि सरलाताईंनी दार ठोठवल्यानंतर त्यांनी दार उघडलं आणि स्वामीजींनी त्यांना सांगितलं की असं असं पावसमध्ये घडलं आणि हे मी तुम्हाला सांगायला आलोय. तेव्हा त्यांनी आपण इथे यायची गरज नाही असं म्हणून दार लावून घेतलं आणि स्वामीजींना परत पाठवून दिलं. बाळासाहेबांच्या इथं घरी मातृस्मृतीमध्ये झालेले कार्यक्रम तसंच या संन्याशांच्या घरी स्वामीजी गेलेले होते ती गोष्ट तसं 5-7 जणांना तो कागद दाखवला का ही गोष्ट काहीतरी विपरीत मार्गाने स्वरूपानंदांच्या कानावर कोणी ना कोणीतरी घातली किंवा घालतच गेले. सुरुवातीला स्वरूपानंदांनी बाळासाहेब पुण्याला बाळासाहेबांबद्दल असं सांगितलं जाऊ लागलं की बाळासाहेब पुण्याला जाऊन आता मोठे संत व्हायला लागले असं कोणी कोणी सांगितलं. त्याच्यावर स्वरूपानंद असं म्हणाले की माझ्याकडे आल्यामुळे ते संत झाले असं नाही, ते पूर्वीपासूनच संत आहेत. पण त्यानंतर देखील कोणाकोणाकडून उलट सुलट वार्ता पावसला जातच राहिल्या. त्याचं स्वरूप असं होतं की बाळासाहेबांनी जाहीर कार्यक्रमात या गोष्टी सांगायला सुरुवात केली. दुकानात येईल त्याला ते अधिकार पत्र दाखवत आहेत. दुकानात त्यांनी फ्रेम करून अधिकार पत्र लावलेलं आहे. त्या संन्यासी शिष्याने देखील बाळासाहेब माझ्याकडेही अधिकार पत्र दाखवायला आलेले होते असं सांगितलं. त्याचा परिणाम म्हणून स्वरूपानंदांनी ते सद्गुरू होते त्या सद्गुरूच्या अधिकारात बाळासाहेबांना एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये सुरुवातीला या घटनेनंतर आता अधिक उत्साहाने तुम्ही साधनाभ्यास चालू ठेवाल, संप्रदाय आणि संप्रदायाच्या पूर्वसुरींच्या आशीर्वादाने सद्गुरु कृपेने सर्व काही ठीक होईल असं स्वामीजी म्हणाले. आणि मग असं म्हणाले की मी मुखाने सांगावं आणि तुम्ही कानाने ऐकावं एवढंच खरं म्हणजे या प्रसंगाचं प्रयोजन होतं. आता त्या कागदांनी भरपूर प्रसिद्धी मिळवलेली आहे, तो पेटी बंद करून जपून ठेवावा. प्रेम केली असल्यास प्रेम सकट पेटीत ठेवावा. तुम्ही कल्पना करा की असं एक लेखी पत्र शिवाय त्यांनी असं सांगितलं की दोन तीन मर्यादा मी सांगतो की परंपरे वाचून सोहम भजनाची हातवटी कोणालाही सांगू नये. मग असं लिहिलं की कोणे काय घेपे दिजे अद्वैती शिष्य आपला आपण साधनेने सर्व काही मिळवतो. वृद्धी सिद्धी आणि प्रसिद्धी याच्यापासून अलिप्त राहावं कसं ते माझ्या पावसमधल्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. थोडस हे वेगळ्या प्रकारचं पत्र होतं. ते पत्र वाचल्यावर बाळासाहेबांना धक्काच बसला. त्यांनी स्वामींना एक सविस्तर पत्र पाठवलं आणि काय काय घडलं हे निवेदन केलं आणि पाठोपाठ ते स्वतः पावसला भेटायला गेले. आपल्या सद्गुरूंचा काहीतरी गैरसमज कोणी करून दिला याबद्दल त्यांना फार वाईट वाटलं. वस्तुस्थितीचा विपर्यास कोणीतरी करून हे स्वामीजींना सांगितलं याचाही मोठा धक्का बसला. अशा प्रकारच्या व्यक्ती परमार्थ क्षेत्रात असतात यांनीही धक्का बसला. आणि एवढी हळुवार असणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांचं हृदय किती दुखावलं गेलं असेल या विचाराने ते अक्षरशः कासावीस झाले. स्वामीजींची प्रकृती त्या भेटीमध्ये बाळासाहेब गेले तेव्हा फार क्षीण झालेली होती. तरीही सुमारे 10 मिनिटं त्यांची आणि स्वरूपानंदांची भेट झाली. बाळासाहेबांनी थोडक्यात आपलं मन स्वरूपानंदांच्या जवळ मोकळं केलं. घडलेला सगळा वृत्तांत जो पत्रात लिहिलेलाच होता तो परत एकदा सांगितला. तसंच तरीही असं घडलेलं असताना देखील माझी काही चूक झाली असं आपल्याला वाटत असेल तर त्याबद्दल आपण क्षमा करावी अशी प्रार्थना त्यांनी केली. स्वामीजींनी बाळासाहेबांचं हे सगळं निवेदन देहाच्या अतिशय विकल अवस्थेत देखील लक्षपूर्वक ऐकलं. थोडा वेळ ते तसे शांत डोळे मिटून स्वस्थ पडून राहिले आणि समाधानाचं किंचित स्मित त्यांच्या मुखमंडळावर पसरलेलं बाळासाहेबांनी पाहिलं. नजरेमध्ये बाळासाहेबांच्या विषयीचा विश्वास बरोबर राहिलेला होता. अतिशय क्षीण आवाजात स्वरूपानंदांचे शब्द कानावर आले की ठीक आहे, जे काही घडले ते घडले, आता कोणाविषयी किलमिश न राखता आपण सर्व ठिकाणी एक प्रभूच नटून राहिला आहे असे पाहावे. तुम्ही ते कराल अशी मला खात्री आहे. हे एवढे शब्द उच्चारायला देखील स्वरूपानंदांना 2-1 मिनिटं लागली तितकी त्यांची प्रकृती क्षीण झालेली होती. साहेबांनी गादीवर डोकं ठेवून नमस्कार केला तेव्हा आशीर्वाद असे शब्द त्यांच्या कानावर आले. स्वामीजींच्या नजरेतून ओसरणारं प्रेम आणि विश्वास अनुभवून बाळासाहेब मात्र शांत झाले. जे शब्दांनी सांगता आलं नसतं ते जणू स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या नजरेतून सांगितलेलं होतं. बाळासाहेबांच्या कानावर स्वामीजींचे शब्द आले ते असे की काळजी करू नये, सगळं समजलं आहे, तुम्ही सर्व नीट सांभाळाल अशी खात्री आहेच. आणि पूर्वीच्या भेटीत उच्चारलेलं एक वाक्य ते परत म्हणाले की विविध प्रकृतींमध्ये एक प्रभूच नटून राहिला आहे असे आपण पाहावे म्हणजे झाले. अजूनही एक दोन महत्वाचे प्रसंग त्या दरम्यान घडले पण खर तर 30 जुलै 1974 स्वरूपानंदांची प्रकृती फार खालावलेली होती. मी तुम्हाला सांगितलं की भाऊरावांना कांबळं अंथरायला सांगा हा प्रसंग रविवारी 29 जुलैला होता. की स्वरूपानंद असं म्हणाले की अंगणात धाबळं अंथरा आणि त्याच्यावर दक्षिण आणि उत्तर असं मला निजवा. पण तो प्रसंग मी तुम्हाला आधी सांगितला की बाळासाहेबांना भाऊराव घाबरे घाबरे सांगायला आले तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले की स्वामीजींना विचारा की अशा प्रकाराने आपल्याला झोपवावं अशी आपली इच्छा आहे का, इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपली. त्याच्यावर स्वरूपानंद थोड्या वेळ डोळे मिटून विचार करून म्हणाले की माझं की मी कोण इच्छा करणार, त्याच्या इच्छेने जसं होईल तसं हो. मग भाऊराव म्हणाले मग कांबळं नको ना अंतरायला, तेव्हा ते म्हणाले की नको. 4 ऑगस्टला गुरुपौर्णिमा होती, 4 ऑगस्ट 1974. त्या दिवशी त्यांनी विजय देसाईंना बोलवून त्यांच्या राहत्या घरापाशी समाधी मंदिराचं काम जे चालू होतं स्वरूपानंदांनी सांगितलं तर ते पूर्ण झालं का असं विचारलं. पावसामुळं राजस्थानहून तो विशिष्ट दगड यायला जो वेळ लागत होता त्यामुळे ते काम जरा पुढे जात होत नाही असं उत्तर आलं. त्याच्यावर आपल्या एका कुशीवर वळून स्वरूपानंद परत झोपी गेले. 15 ऑगस्टच्या दिवशी स्वरूपानंदांनी देह ठेवला. बाळासाहेबांना दुकानात कोणीतरी चिठ्ठी घेऊन आला देसाईंच्या दुकानातून, बेमले देसाईंच्या, आणि ते समजलं. त्याच्यावर स्वामीजींनी आपूर्यमाण अचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशंती अद्वत असा श्लोक म्हटला. ते म्हणाले की स्वामीजी दूर पावसला तरी जाऊन दर्शन घेता येत होत, एक आधार होता. आता सगुण रूप दृष्टीआड गेलं याच फार वाईट वाटत. स्वरूपानंदांनी एक काव्य लिहून ठेवलेलं होतं. ते काव्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींकडे 1972 सालीच दिलेलं होत आणि तो लिफाफा समाधीवर ठेवून आणावा असं सांगितलं होतं. आणि ज्या दिवशी मी देह ठेवेन त्या दिवशी अंत्यविधीच्या वेळेला किंवा समाधी विधीच्या वेळेला तो लिफाफा उघडून वाचावा असं सांगितलं. त्याच्यात एक काव्य होत, ते काव्य सुप्रसिद्ध आहे. निज धामी चालले
प्रत्यक्षात त्या
स्वामीजींकरता ठेवलेल्या 10 मिनिटात स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेब वाकडे त्या दिवशी बोलले. स्वामीजींनी देह ठेवलेला होता. माझ्या हस्ते ग्रंथाचं बसायला आमचं प्रकाशन झालं. स्वामीजींच्या भजनाची कॅसेट देखील तुम्ही जर ऐकली असेल त्यांच्या आवाजातली भजन, तर ती त्या दिवशी प्रकाशित केली गेली. त्याच्या नंतरचा दिवस म्हणजे आम्ही बुधवारी गेलो, गुरुवारचा दिवस 18 जुलै, गुरुपौर्णिमेच्या पूजा होणार होत्या, त्यामुळं ध्यानाची खोली चांगली सजवलेली होती. त्याच्यावर नजर स्वामीजींनी पडल्या पडल्या फिरवली आणि स्वामीजी म्हणाले की मी रोज ध्यानाला बसतो, ज्या जागी ते लोकांना समजायला पाहिजे, नाही का? आपण असं करू की तिथं ध्यान गुंफा नावाची पाटी लावू. त्याच्यावर तिथे असलेली प्रमोदिनी म्हणाली की गुंफा म्हणजे ती वाघोबाची गुंफा वाटेल. बाहेर एक वाघाचा फोटो होता भिंतीवर लावलेला, आठवत असेल एखादं तुम्हाला, आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं की नो पॉलिटिक्स प्लीज असं लिहिलेलं होतं. त्यामुळं सगळे त्याबद्दल स्वामीजींना जरा गमतीने म्हणायचे, म्हणून ती म्हणाली की ही वाघाची गुंफा वाटेल. त्याच्यावर थोडा विचार करून ते म्हणाले की त्याच्यापेक्षा ध्यान मंदिर अशी पाटी लावा. ध्यान मंदिर बरं, हे ध्यान मंदिरच आहे. गाजवे काकांना बोलवा. गाजवे काका आले, त्यांनी सोनेरी अक्षरात किती बाय किती आणि केवढी पाटी पाहिजे, अक्षराची मापक आहे हे सगळं गाजवे काकांना सांगितलं. गाजवे काका म्हणाले की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणून लावतो. तर स्वामीजी म्हणाले की नको, गुरुपौर्णिमेच्या आधी 2 दिवस लावा, त्या दिवशी नको म्हणाले. गाजवे काकांनी पाटी आणून घेतली, स्वामीजींनी आपल्या समक्ष ती लावून घेतली. ती पाटी लावून घेतली त्याच्यानंतर ते प्रमोदिनीला म्हणाले की ही खोली आता माझ्या मनाप्रमाणे सजलेली आहे, हे सर्व इथंच राहील, ही खोली ही अशीच असेल, तुम्ही ही सर्व असाल पण स्वामी इथं. पण स्वामी इथं नसेल. प्रमोदिनी म्हणाल की आपण असं का म्हणता, तुम्हाला आता 80 वर्ष लागणार आहे. आपण 80 वर्षाचा मोठा समारंभ करू, सहस्रचंद्र दर्शन करायचं आहे. स्वामीजी म्हणाले अजून ही गुरुपौर्णिमा तर होतेत, त्यानंतर तुम्ही काय ते ठरवा, आत्ता नको. आणि तुम्ही सर्व साधक मला चंद्रासारखेच आहात, रोजच मी सहस्र चंद्र दर्शन घेतो. एक दिवशी ते पूर्वी सरलातेंना म्हणालेले होते, त्यांचे त्यांचा पलंग होता, तिथं खिडकी बाजूला होती आणि बाहेर एक झाड होत. ते सरलातेंना दाखवत होते की बाहेर बघ कशी प्रसन्नता हवा आहे, या वृक्षावर पक्षी बसतात, किलबिल करतात, फार बरं वाटतं, आनंदाने गातात. आणि ते 2 पक्षी दाखवले. ते म्हणाले की हे बघ कसे उडून एकमेकांच्या मागं इथं फिरत असतात, ओरडत असतात, कदाचित नर मादी असावेत, आनंदाने ओरडतात, एकमेकांशी बोलतात, फार छान वाटतं म्हणाले. गुरु पौर्णिमेच्या आधी 4 दिवस ते सरलातेंना म्हणाले रोज माझं लक्ष असतं. पण आज सकाळी एकच पक्षी मला दिसला. दुसरा कुठं उडून गेला कोण जाणे, बहुतेक नेला असावा. त्यामुळे हा देखील कसा तरीच ओरडत होता, बहुतेक शोक करत होता. आणि मग सरलातेने म्हणाले माणसाचंही असंच असतं, जोडीतला एक गेला दुसरा एकटा पडतो. 25 जुलैला 12 मध्ये निर्मल महाराजांचा फोन आला. त्या म्हणाल्या की गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या उपयोगाचं काय आणून स्वामीजी. ते म्हणाले आता माझ्यासाठी एक सोन्याचं जॅकेट करून आण. तुला माझ्याकरता सोन्याचं जॅकेट आणणं काहीच अवघड नाही. असं होतं की लोक भावना वेगाने माझ्या छातीवर फार जोरात डोकं दाबून धरतात. कोणी कोणी माझ्या छातीवर अक्षरशः भावना वेगाने डोकं आपटतातच. दुसरं सोन्याचं जॅकेट घातलं म्हणजे त्यांच्या डोक्यालाच टेंगू येईल. मग कुणी असं करणार नाही. मी तुला असं का सांगतो, अलीकडे माझी छाती खूप दुखते. प्रेम म्हणाले मी गंमत केली, आता मला तू काही आणू नकोस. आता तुला जे काही द्यायचं असेल ते भोगावला आपला साधकाश्रम होणार आहे. त्या साधकाश्रमाकरता दे. आणि मग म्हणाले की तो पाहिला मी नसेल पण तुम्ही सगळे असाल. याच दिवशी व्यायाम करताना ते रामरायांशी काही ना काहीतरी बोलायचे. व्यायाम करताना तेव्हा म्हणाले की ही सगळी मंडळी रामराया माझी फार सेवा करतात. यांना तुमच्या जन्मी असंच माझ्या वगैरे होत आहे. मी या सर्वांसहित पुन्हा जन्म घेईल. आणि मग म्हणाले की मला वाटायचं बऱ्याच वेळेला की पायात घुंगर बांधून चिकळ्या घेऊन भजन म्हणत नाचावं, पण या जन्मात ते झालं नाही. आता पुढच्या जन्मात मी ते करेन. पण तुम्ही सगळे याल ना माझ्याबरोबर. सल्ला त्यांनी तिन्ही मुलींना द्यायला त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याचं कंगण केलेलं होतं. आणि सुधाताई गावाला जाणार होत्या म्हणून सुधाताईचं सुधाताईंना त्यांनी दिलं. आणि सुरेखा आणि प्रतिभाला मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देईन असं त्या स्वामीजींना म्हणाले. स्वामीजी म्हणाले गुरुपौर्णिमा कोणी पाहिली? जे द्यायचं ते आत्ताच दे. त्याच्या पुढच्या दिवशी प्रमोदिनीला म्हणाले तुझ्या साईनाथांनी 80व्या वर्षी स्नेह ठेवला होता ग. मला आता 80 वर्ष लागणार. आणि मग म्हणाले की तुम्ही गुरु पौर्णिमेला नको शनिवारीच पूजा करून घ्या. प्रकाशला बोलव. मला त्याच्याशी खूप बोलायचंय. तो गुरु पौर्णिमेला इथं असावं असं मला वाटत. तर प्रमोदी म्हणाले की तो शनिवारी पूजा झाल्यानंतर परत मुंबईला जाईल आणि 4 ऑगस्टच्या कार्यक्रमाकरता शनिवारी परत येईल. त्याला पंप पाहायचा ना. स्वामीजी म्हणाले की असं का? तर ती म्हणाली त्याला थांबायला सांगू का? ते म्हणाले नको. तुझ्या साईनाथांनी त्यांच्या शेवटच्या दिवसात सगळ्या भक्तांना आपापल्या कामाकरता दूर पाठवलं तर ना प्रकाशला मुंबईकडच राहू द्या. प्रमोद तिने म्हणाले की तुम्ही परत परत असं बोलताय मला फार भीती वाटते. ते म्हणाले की कधीही जरी झालं तरी देखील या जगातून त्याला जायचंच आहे. माझी तर 100 वर्ष जगायची इच्छा आहे पण आता हे शरीर थकलं. तुला स्वामीजी या पदंगावर नुसते पडून गोळा गोळा झालेले असं पाहणार नाही. ते चालत नाही बोलत नाही असे स्वामी तुला चालतील? आतापर्यंत कसं गुगाबाद स्वामी सर्व धर्मावरले. माझं शरीर आता क्षीण झालंय, फार टिकवणं शक्य वाटत नाही. आणि मग म्हणाले की आता हे बाहेर कोणाला सांगू नको, सरला काही जवळ बोलू नकोस, नाहीतर मी इथं असतानाच लगेच आतंक सुरू होईल. तिचं पुढच्याच दिवशी परत म्हणाले साईनाथांनी दसऱ्याच्या दिवशी बेर ठेवला ना, ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांचं दुःख त्यांना पाहवत नाही म्हणून त्यांनी जवळच्यांना दूर जायला सांगितलं. संत एकांतात त्याकरता देह ठेवतात. मी देखील म्हणाले असा एकांतात देह ठेवे, मला हॉस्पिटलमध्ये काही झालं तरी द्यायचं नाही, मी हार्ट अटॅक मी जाणार म्हणाले. थोडं थांबून म्हणाले मी हसत हसत जाणार, उद्दीकर महाराज कसे टाळी वाजवून जाणार म्हणाले आणि कीर्तनानंतर टाळी वाजवून गेले. माझी कुठेही समाधी बांधायची नाही, ही खोली हा पलंग हीच माझी समाधी, या पलंगावरच मी शेवटचा श्वास देणार. सरला तरी असेपर्यंत तिथंच त्या राहतील, नंतर ही खोली दर्शनासाठी रोज थोड्या वेळ उघडी ठेवायची. या खोलीचा जो दरवाजा आहे त्याला बाहेरून मंदिराच्या दारासारखा सळ्यांचा दरवाजा ठेवायचा, तिथून लोक दर्शन घेतील. खरं म्हणजे हे प्रमोदिनी जवळ बोललेले कोणाला माहीत नव्हतं, पण नंतर स्वामीजी सरला ते गेल्यानंतर ती तिथली सगळी भिंत पाडून तिथं सगळ्यांचा दरवाजा करायचा असं मी सांगितलं. आणि मग प्रमोदिनी म्हणाली की स्वामीजी असंच म्हणालेले, खूप योगायोगाने ती गोष्ट जुळून घातली. स्वामीजी म्हणाले की सरलाताई असेपर्यंत त्या देवपूजा करतील, त्यांच्या पश्चात मिलिंद रोज येऊन पूजा करेल, ही जागा मंडळाकडे जाईल आणि मंडळ त्याची सगळी व्यवस्था पाहिली. विजयाताई मराठ्यांना म्हणाले की आता स्वामीजी चालले हिमालयात, त्या म्हणाल्या तुम्ही जर हिमालयात चालले असाल तर आम्ही तिथे येऊ. ते म्हणाले हिमालयात जाणं इतकं सोपं नाही, तिथं बर्फार झोपावं लागतं. देह ठेवल्यानंतर 24 तास स्वामीजींचा देह बर्फाच्या लादीवर ठेवलेला होता. प्रकाशला शनिवारी पूजा पूजेकरता प्रकाश आला आणि माझ्याशी कल्पना रविवारी प्रकाशला ते म्हणाले की तुझ्यावर माझं प्रेम आहे, माझ्या नंतरही इथं असंच येत राहायचं, तू तुझा पंप विकू नकोस, मंडळाच्या पाठीशी तू उभा राहा, मंडळाला काही कमी पडू देऊ नकोस. असं म्हणून स्वामीजींनी अचानक डावा हात पुढे केला आणि ते म्हणाले की मला तसं वचन दे. आणि प्रकाशनी स्वामीजींच्या हातात हात घेऊन स्वामीजी म्हणतात त्याला मान्यता दिली. पुढचं सगळं तुम्हाला माहिती आहे. रविवारी त्यांच्या अंगात थोडा ताप होता. संध्याकाळी प्रमोदिनीला म्हणाले की आता या शरीराबद्दल माझ्याशी काही बोलू नकोस, यापुढे कुणीही मला माझ्या शरीराविषयी बोलायचं नाही. 29 तारखेला पूजा स्वीकारण्यासाठी बाहेर जाऊन बसण्याची देखील शक्ती स्वामीजींच्या अंगात नव्हती. मी रोज पूजनाच्या वेळेला जाऊन सगळी व्यवस्था पाहून घरी जाऊन मग बँकेत जात असे. तसा गेलो तर स्वामीजींच्या अंगात ताप होता. स्वामीजींशी बोलून असं ठरलं की इथं आज पडूनच स्वामीजींनी पूजा स्वीकारायच्या. स्वामीजी म्हणाले की सर्वांना जवळ येऊन नमस्कार करायला मिळाला पाहिजे. तेव्हा माझ्याकडे पाहून स्वामीजी म्हणाले की आज भीष्म शरद पंजरी पडलेला आहे. दुपारी डॉक्टर तळवणकर आले, ईसीजी काढायचा होता. तो ईसीजी काही नीट येईना, कुठला तरी एक करंट मशीन मध्ये येत होता. स्वामीजी त्यांनी सांगितलं की वॉशिंग मशीन टीव्ही सगळी पटना मशीन नीट ऑपरेट होत नाहीये. तेव्हा स्वामीजी म्हणाले की हा माझ्या आतून वाहणारा करंट आहे, गुरुपौर्णिमेच्या पूजा झाल्यामुळे हा साधकांच्या भावाचा करंट आहे. आणि थोड्या वेळाने मग थांबल्यावर डॉक्टरांना म्हणाले की आता बघा, आता ईसीजी येईल. रात्री झोपण्यापूर्वी हार्टची गोळी आणि पाणी प्रमोदींनी द्यायला लागली तर ते म्हणाले आज नको ही गोळी, तिचा आता काही उपयोग नाही, मी झोपतो. प्रमोदींनी म्हणाले की गोळी न घेऊन कसं चालेल. त्याच्यावर थोडा विचार करून म्हणाले की दे ती गोळी, उद्या तुला असं वाटायला नको की आपण गोळी दिली नाही असं वाटायला नको. थोड्या वेळ झोपतो म्हणून झोपले. प्रार्थनेच्या वेळेला उठतो म्हणाले पण उठले नाही. रात्री 11:30 सरलाते आणि प्रमोदिनी प्रार्थनेची वेळ तर कधीच उलटून गेलेली होती. हॉलमध्ये त्यांनी प्रार्थना म्हटली. पूर्वी त्यांनी प्रमोदिनीला सांगितलं होतं की हा रामरायांचा अंगारा प्रार्थना झाल्यावर तू माझ्या छातीला आणि मस्तकाला लावायचा, तू जेव्हा हा लावणार नाहीस त्या दिवशी हे हृदय बंद पडेल असं म्हणाले. सरलाताई 12:00 दरम्यान तिला म्हणाल्या आणि हा अंगारा तूच लावायचास. सरलाताई म्हणाले आता 12:00 तू इतक्या वेळ इथं थांबलीस असं उद्या त्यांना कळलं तर त्यांना ते चालणार नाही. त्यांना आता झोप लागली आहे तर आता अंगारा लावायचा तर जाग येईल, त्याच्याऐवजी त्यांना जाग आली की मी अंगारा लावतोय. प्रत्यक्षात स्वामीजी उठलेही नाहीत आणि अंगाराही लावला गेला नाही. 30 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ताप होता. सरलाताई म्हणाल्या की ताप आहे आज, तेल नको लावायला, आंघोळ करणार का? स्वामीजी म्हणाले नेहमीप्रमाणे सगळं करायचं. तेल लावत असताना म्हणाले की आज गुरुपौर्णिमा, आज येईल त्याला दर्शन. स्नानाला गेले. स्नान झाल्यानंतर अंग पुसलं त्यांचं आणि उठून उभे राहताना सरलाताईंना म्हणाले की अगं सरलाताई, तो पंचा थोडा खाली गुंडाळा गेलेला होता. ते म्हणाले की अगं कसा गुंडाळा आहे असं म्हणून स्वतः हसायला लागले. सरलाताईंनाही हसू यायला लागलं. स्वामीजी हसतच होते. सरलाताईंनी हसत हसत पंचा सारखा केला तरी स्वामीजी हसतच होते. आणि हसता हसता आंघोळीचा जो त्यांच्या बाथरूम मधला दगड फिक्स केलेला आहे तिथून दाराच्या कडीला हात धरून उठण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते कोरमडले. कोरमडले म्हणजे त्या दगडावरच परत बसले. त्यांची शुद्ध हरपलेली होती. 3-4 जणांनी त्यांना पलंगावर उचलून आणलं. स्वामीजी बेशुद्धच होते. श्वास चालू होते. हृदयाचे ठोके मंद मंद असे चालू होते. तोंडातून आवाज येत होता पण तो ती घरघर नव्हती. असा सोहम सारखा काही आवाज येत होता. ऑक्सिजन सिलेंडर लावला. डॉक्टरांना फोन केले पण क्रमाक्रमाने त्यांचे श्वास मंद झाले. हृदयाचे ठोके कमी झाले. आणि नंतर सर्वच बंद पडले. डॉक्टर तळवलकर आले, त्यावेळेला मी तिथं होतो. मला संपत्त नाना निरोप घेऊन आला. मी जवळपास लगेचच तिथं गेलो अर्ध्या तासात. डॉक्टर तळवलकरांनी सांगितलं, सुषमाताई तिथे डॉक्टर होत्याच, पण तळवलकरांनी तपासून काय झालंय ते सांगितलं. स्वामीजी पूर्वी बोलल्याप्रमाणे पलंगावरच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते म्हणाले ते की ही खोली, हा पलंग, हीच माझी समाधी. या पलंगावरच मी शेवटचा श्वास घेणार. स्वरूपानंदांना गुरु पौर्णिमेच्या दिवशी देह कदाचित ठेवायचा होता, त्यांनी चौकशी केलेली होती, पण ती घुमटी झाली होती. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी 15 ऑगस्टला देह ठेवला. वाटतं आपल्या सद्गुरूंची त्या दिवशी देह ठेवण्याची इच्छा स्वामीजींनी पूर्ण केली. स्वामीजींचा एक अभंग माधव अमर अमर जाहले असा. गीतेचे ते सेवुनी अमृत ज्ञान देवी हृदयी साठवित, तल्लीन होऊनी नाचत गात, नाचत नाचत आत्मस्थित जाहले. श्रीरामाचे नाम घेऊनी जन्म राहिला सफल होऊनी, कृतार्थता ती अंगी बाणवनी धन्य धन्य जाहले. संगे घेऊनी भक्तजनांना माधव करतो करीतो कालक्रमणा, मुदित मनाने शिकवितो जना विश्वात्मक जाहले. गुरु कृपेने पूर्ण जाहला माधव नामी नित्य रंगला, वरुणी पूर्णता मुक्त जाहला पराशांतीने वरील. माधव अमर अमर जाहले, तशा प्रकारचं स्वामीजींच हे जीवन. हे जीवन थोडं बहुत म्हणजे मला असं वाटतं की हिमनं जसा एक अष्टमोशच वर दिसावा आणि बराचसा भाग झाकलेला असावा, त्या झाकलेल्या भागापैकी काही भाग प्रगट करता येऊ शकेल का असा प्रयत्न मी इथं केला. या प्रकारचं बोलायची मला सवय नाहीये. मी प्रवचन करत नाहीये हे माहीत असल्यामुळे मी माझ्या बोलण्याची सुरुवात प्रार्थनेनी केली नाही, नाहीतर दरवेळेला मी प्रार्थनेनी सुरुवात करतो. स्वामीजींच्या या जीवनासंबंधी, अलौकिक जीवनासंबंधी विलक्षण प्रेरक असलेल्या असं काही बाही मी तुम्हाला सांगितलं, सगळं सांगणं कठीण आहे. या नागपूरच्या साधना शिबिराची, आनंद यात्रेची सांगता मी स्वामीजींवर केलेल्या एका काव्याने करू इच्छितो. या काव्याचंही वैशिष्ट्य असं आहे की हे काव्य पुण्यात कोणाला माहिती नाही. साधारणपणाने मी वर्षातून 1-2 काव्य माझे मित्र मुकुंदराव तापकीर त्यांच्या आग्रहाखातर करतो, आणि माझ्या वाढदिवसाला किंवा अश्विन शुद्ध चतुर्थीच्या कार्यक्रमाला असं कधीतरी ते म्हणतात आणि प्रसृत होत. यावेळेला मला कामाच्या गडबडीमुळं काव्य करण्यासाठी स्वस्थता लाभलीच नाही, त्यामुळं ते मागं लागलेले असताना देखील तशा प्रकारे मी काही काव्य वगैरे करू शकलो नाही. पण नागपूरला येण्याच्या आधी मात्र आणि स्वामीजींचं हे चरित्र सांगायचं असं ठरवलं तेव्हा मात्र अगदी योगायोगाने हे काव्य झालं. त्या काव्याने मी माझ्या या चरित्र गायनाचा एक प्रकारे स्तवनाचा समारोप करू इच्छितो. हे प्रेम स्वरूप गुरुवर, हे सुख निधान गुरुवर, हे आर्त बंधु गुरुवर, निज जन कृपाल गुरुवर, मी अंतरी निरंतर तव अर्चनात रमतो, हे पुनीत पाय बंदित पावन कृतेस स्मरतो, तव अर्चनात रमतो. हे संघाच्या एका पद्याच्या चालीवर केलेलं काव्य आहे. तू परम धाम अमुचे मंगळ निधान साचे, शाश्वत सुख प्रदाता सर्वस्व तुझी अमुचे, सेवेत सौख्य तुझिया मी नित्य पाविजेतो. सर्वस्व अर्पुनी सर्वस्व अर्पुनीया भक्ति सुखात धातो, तव अर्चनात रमतो. श्रुति वेद मौन धरुनी स्वरूपी तुझा निमाले, देवर्षि व्यास मुनिवर गुणवानिता विरमले, कीर्तित अशा तुम्हासी मी स्तवनी गाईजेतो, सदसत्स्वरूप देवा सगुणी तुला पहातो, हे माधवा दयाळा सगुणी पहातो, तव अर्चनात रमतो. तू सर्वभूती वससी तू सर्व काळी असी, तू ब्रह्म मंत्र सोहम बोधात दिलससी, अक्षर अगाध तुमते चित गगनीला हिजे तो मकरंद त्यात विरुनी निज धन्य ते सर्वतो तवर्चनात रमतो। हे प्रेम स्वरूप गुरु, हे सुख निधान गुरुवर, हे आर्त बंधु गुरुवर, निज जन कृपाल गुरुवर, नी अंतरी निरंतर तव अर्चनात रमतो। हे पुनीत पाय वंदित पावन कृपेश स्मरतो, तव अर्चनात रमतो, तव अर्चनात रमतो।